चीनीमंडी.com पॉडकास्ट। साखर कारखान्यांकडून ऊस शेतकऱ्यांचे 15,000 करोड रुपये थकित। देशामध्ये ऊस गाळप संपत आला आहे आणि सध्या केवळ उत्तर प्रदेशातील काही कारखान्यांमध्ये गाळप सुरू आहे। साखर कारखाने कोरोनामुळे आर्थिक समस्यांशी झुंजत आहेत आणि यामुळे ऊस थकबाकी भागवण्यात अयशस्वी राहिले। प्रदेशामध्ये 119 साखर कारखान्यांकडून 112 करोड क्विंटल ऊसाच्या विक्रमी गाळपासह कारखान्यांकडून ऊस शेतकऱ्यांचे जवळपास 15,000 करोड रुपये देय आहेत। ऊस विभागाजवळ उपलब्ध आकड्यांनुसार साखर कारखान्यांनी आतापर्यंत 40 लाख शेतकऱ्यांना 20,489 करोड रुपये इतके भागवले आहेत आणि आता 15,040 करोड रुपये भागवणे बाकी आहे। भारतीय किसान युनियन BKU चे युवा अध्यक्ष दिगंबर सिंग यांनी सांगितले की थकबाकी भागवण्यात उशीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे। त्यांनी ऊसाच्या पिकांवर खूप पैसा खर्च केलाय पण आता त्यांच्याकडे पैसा नाही आणि बँकांकडून कर्जांसाठी त्यांच्यावर बळजबरी केली जात आहे। शेतकऱ्यांनी लॉकडाऊन दरम्यान सरकारला सहकार्य केले आणि आपल्या थकबाकीसाठी विरोध नाही केला पण लॉकडाऊन संपल्यानंतरही कारखाने थकबाकी द्यायला तयार नाहीत, ज्यामुळे अनेक शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत आणि त्यांच्याजवळ आंदोलनाशिवाय पर्याय नाही। सिंग म्हणाले, आम्ही सर्व जिल्हाध्यक्षांबरोबर 16 जूनला व्हर्च्युअल मीटिंग करणार आहोत, ज्यामध्ये आंदोलन सुरू करण्याच्या कार्यक्रमाबाबत त्यांच्या सूचना घेतल्या जातील। सरकारही सातत्याने ऊस थकबाकी लवकरात लवकर भागवली जावी यासाठी प्रयत्न करत आहे।